नमस्कार पायर्स कंट्रेशन कंपनी अभी बोलते है आमचं एक इव्हेंट होतं ऑप्शनल लिमिटेड नावाचं. या इव्हेंटमध्ये आमच्या ज्या पुण्यात प्रॉपर्टीज आहेत आणि पुण्याच्या आर्ट प्रॉपर्टीज आहेत त्यांचे एक्झिबिशन होणार आहे. या एक्झिबिशनमध्ये आमच्या ज्या प्रॉपर्टीजची तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल आणि जर तुम्ही कोणती प्रॉपर्टी बुक करतात त्यावर तुम्हाला ऑफर आणि डिस्काउंट दिले जाते. हा इव्हेंट डिस्कनमध्ये होतोय प्रभात रोडवर आज आणि उद्या. ठेवू शकता का मॅडम? तर तुम्ही काय प्रॉपर्टी वगैरे करायचं असते का मॅडम कोल्हापूरमध्ये? बरं हो.